नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 7 राज्य 2 केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम. छत्तीसगडच्या रौप्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. केंद्राच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात. व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत घट, 4.5 ते 6.5 रुपयांनी स्वस्त. मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा मुंबईत सत्याचा मोर्चा. बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला विजेतेपद तर पुण्याच्या चंद्रिकाला मुष्टीयुद्धात सुवर्णपदक. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत दक्षिण आफ्रिकेत विजेतेपदासाठी सामना. आता सविस्तर बातम्या. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि पंजाब ही देशातील 7 राज्य, तसंच लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश यांचा आज स्थापना दिवस. या राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या. या सर्व ठिकाणी राज्य स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये 14,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन, तसंच माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांनी आज रायपूरमधील प्रजापिता ब्रह्मकुमारी शांती शिखर केंद्राचं उद्घाटन, तसंच वीर नारायण सिंग स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक वस्तू संग्रहालयाचं उद्घाटनही केलं. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अॅपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीला सुरुवात झाली असून नोंदणीची तारीख 31 डिसेंबर आहे. खरेदीचा कालावधी 15 नोव्हेंबरपासून पुढील 90 दिवसांसाठी असेल. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत आजपासून घट झाली आहे. व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 4.5 ते 6.5 रुपयांपर्यंत घट झाली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. प्रसार भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत. आकाशवाणी संगीत संमेलन प्रसिद्ध आणि उदयोन्मुख संगीतकार आणि गायकांसाठी एक महत्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दिल्ली आणि चेन्नई इथंही उद्घाटनाचे कार्यक्रम होणार आहेत. महाविकास आघाडीनं आज मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे सहभागी झाले. याशिवाय डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 3 उपक्रमांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. यात एका महिन्यात आरोग्य सुविधा मंचावर सर्वाधिक 3,21,00,000 अधिक जणांनी केलेली नोंदणी, एका आठवड्यात स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी 9,94,00,000 जणांचा ऑनलाईन पद्धतीनं सहभाग आणि राज्यपातळीवर एका आठवड्यात जीवनावश्यक मोजमापांच्या चाचणीसाठी 1,25,00,000 अधिक लोकांचा ऑनलाईन सहभाग या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास 20,00,000 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 11,00,000 नागरिक या अभियानात सहभागी झाले आहेत. भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. खरेदीदारांनी अन्न महामंडळाच्या ई लिलावात बोली लावावी असं आवाहन महामंडळानं केलं आहे. येत्या 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई लिलाव होणार असून यासाठी 10,000 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामना उद्या खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारत 1-0 असा पिछाडीवर आहे. ICC महिला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या अंतिम सामना होणार आहे. उद्या सकाळी 9:30 हा सामना नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर सुरू होईल. गुवाहाटी इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडवर 125 धावांनी विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत प्रवेश केला. तर गुरुवारी नवी मुंबई इथं झालेल्या रोमांचक उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी अद्याप या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही, त्यामुळे या स्पर्धेला उद्या होणाऱ्या सामन्यातून नवा विजेता मिळणार हे निश्चित आहे. बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 48 पदकांची कमाई केली. यामध्ये 13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताच्या 222 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. पुण्याची चंद्रिका पुजारी हिनं मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. तर भारोत्तोलन आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज महानगरातील पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्या कार्तिकी एकादशी निमित्त 5:05 आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते सपत्निक महाभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे. दरवर्षी या एकादशीला इथं यात्रा भरते. यात्रेमुळे पंढरपूर शहर गजबजले असून मंदिराजवळ अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून इतर मागास संवर्गातील सर्व समूहांच्या आर्थिक विकासासाठी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्रालय कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महाज्योतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात विविध मंडळांतर्फे 180 जणांना थेट कर्ज आणि 585 जणांना कर्ज परताव्याचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरित करण्यात आले. विविध क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती संभाजीनगर इथं मराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीनं दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 15 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील IIT महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडीतून वन विभागाच्या पथकानं 8 फूट लांब आणि 100 किलो वजनाची मगर पकडली आहे. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव केंद्रेवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून मगर दिसत असल्याची चर्चा होती. वन विभागाच्या पथकानं 2 दिवसांपासून ढाळेगाव अंधोर आणि केंद्रेवाडी शिवारात शोधमोहीम राबवत या मगरीला पकडलं. मगर पकडल्याच्या वृत्तानं शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे येत्या 4 तारखेला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असून यात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 7 राज्य 2 केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम. छत्तीसगडच्या रौप्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. केंद्राच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत मूग उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट, 4.5 ते 6.5 रुपयांनी स्वस्त. आणि ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत दक्षिण आफ्रिकेत अंतिम सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.